श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चोवीसावी अत्यंत सुंदर अशी ओवी सुरू आहे. म्हणोनी दृश्याचे जाले पडे, दृष्टी द्रष्टृत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. आता चांगदेवाला स्वस्ती श्री वटेशू असा बोध करणारे माऊली ज्ञानेश्वर महाराज फार हायेस्ट एस्टीममध्ये ठेवत आहे बरं का. जी आपल्यासमोर कथा मांडली जाते की चांगदेव अभिमानी होता, वाघावर बसून आला होता, हातात सापाचा चाबूक होता, अहंकारी होता, अभिमानी होता, पण चांगदेव किती उच्च योग्यतेचा योगी असेल. माऊली ज्ञानेश्वरांनी संबोधन केल्यानंतर त्याला आत्मबोध प्राप्त झाला असावा, पण त्याची योग्यता किती मोठी असेल की माऊली संत ज्ञानेश्वर जे स्वतः चैतन्यमूर्ती आहे, कैवल्याचा पुतळा आहे, चैतन्याचा जिव्हाळ आहे, असे ज्ञानेश्वर महाराज त्याला स्वस्ती श्री वटेशू असं संबोधन करतात. म्हणजे किती उच्च पदावर त्याला ठेवतात, तर त्याला ब्रह्माची योग्यता देतात. पण सर्वसामान्यांना दिसताना, तुमच्या आमच्यासारख्यांना दिसताना असं वाटते की चांगदेव म्हणजे तुच्छ, ज्ञानेश्वर म्हणजे श्रेष्ठ. असंच ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्या गीता ग्रंथामध्ये सुरुवातीचा पहिला श्लोक येतो, गीतेची सुरुवात धृतराष्ट्र उवाच इथपासून आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. हा जो पहिला श्लोक आहे, हा पहिला श्लोक धृतराष्ट्र बोलत असतो. म्हणजे भगवद्गीतेसारखा इतक्या उच्च योग्यतेचा पवित्र ग्रंथ जेव्हा आपण सुरुवात करतो, तर त्याची सुरुवात धृतराष्ट्र उवाचनी होते. आणि आपण त्या धृतराष्ट्राला आंधळा म्हणतो, त्याला शिवीगाळ करतो, त्याला असं वाटतं की किती मूर्ख होता. पण धृतराष्ट्राची काय योग्यता असेल, काय त्याची योग्यता असेल, केवढं मोठं त्याचं पुण्य असेल की गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्र उवाचनी सुरू होते. श्रीकृष्णाचं नाव घ्यायच्या आधी, अर्जुनाचं नाव घ्यायच्या आधी, संजयाचं नाव घ्यायच्या आधी धृतराष्ट्राचं नाव घेतलं जाते. पण आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये कमी असल्यामुळे आपण नेहमी तुलना करत असतो आणि त्या द्वैत भावनेमुळे आपल्याला खरा बोध समजता येत नाही. म्हणून इथे सुद्धा चांगदेवांना स्वस्ती श्री वटेशू जेव्हा म्हणतात आणि त्यांना सांगतात, किती गहन गोष्ट सांगतात. आणि इतक्या गहन गोष्टी आतमध्ये गेल्यानंतर त्यानंतर त्या चांगदेव महाराजांना सुद्धा याची अनुभूती येऊ लागते की आपण किती थोर योग्यासमोर बसलेलो आहे. ही 24वी ओवी फार अनुपम अशी ओवी आहे, याचा दुसरा भाग आज आपण घेऊया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. तर ती ओवी 24वी ओवी म्हणोनी दृश्याचे जालेपणे, दृष्टी दृष्टत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. तू ब्रह्म आहेस, तूच आत्मा आहेस, तू वटेश्वर आहे, असा आत्मज्ञानाचा मार्ग माऊलींनी त्या चांगदेवांना सांगितला. आणि काल आपण एकनाथी भागवतातली एक गोड ओवी अनुभव घेतला होता तिचा, जैसा दीपू दीपे लाविला लावताची तत्समान झाला. आता इथे ती सद्गुरू ज्यावेळी ज्ञान ट्रान्सफर करतात किंवा आत्मअनुभूती घडवून आणतात शिष्याला, शिष्याला काय घडवतात, आत्मअनुभूती. आत्मअनुभूती ही बाजारात मिळत नाही, कुठल्या किराणाच्या दुकानात मिळत नाही. ही आत्मअनुभूती एका आत्मसाक्षात्कारी सद्गुरूच्या चरणात प्रणिपात केल्याने मिळते. आणि ही आत्मअनुभूती कशी होते, एका दिव्याने दुसऱ्या दिव्या लावता बरोबर तत्समान झाला. एकनाथ महाराज म्हणतात तत्समान झाला. काल एनर्जी ट्रान्सफर्सचे वेगवेगळे ऑप्शन्स आपण विचार केला होता. आधुनिक विज्ञानात जे एनर्जी ट्रान्समिशनचे जे ऑप्शन्स आहेत, ट्रान्सफरचे, ट्रान्समिशनचे, इंडक्शनचे, इंग्रजीमध्ये सायन्समध्ये हे सगळे शब्द असतात, त्याचे जे हे ऑप्शन्स आहेत यासारखा ऑप्शन नाही आहे तो. इंडक्शनशी कदाचित थोडंसं त्याची तुलना करता येईल. म्हणजे एका कॉईलमध्ये इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड पास केला की दुसऱ्या कॉईलचा त्याच्याशी संपर्क नसताना सुद्धा दुसऱ्या कॉईलमध्ये त्या इलेक्ट्रिक करंटची अनुभूती येते. अनुभूती शब्द वापरतोय मी आता इथे. दुसऱ्या कॉईलमध्ये अनुभूती येते आणि या बेसिसवरतीच आपल्या गावामध्ये जे डी पी ज्याला म्हणतो की नाही ट्रान्सफॉर्मर वगैरे, ते सगळे या सिद्धांतावर काम करतात. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, ते या सिद्धांतावर काम करतात की एक करंट प्रोव्हाइड केल्यानंतर त्याचं इंडक्शन दुसरीकडे होते. दोघांच्यामध्ये तेल असते आपल्या गावाबाहेर उभ्या असलेल्या डी पीमध्ये. तर तशी थोडीफार तुलना करता येईल, कारण सद्गुरू हात न लावता, बोट न लावता, स्पर्श न करता ते ज्ञान एका शिष्याला, जो निश्चळ शिष्य आहे, एकनाथ महाराज म्हणतात तैसा निश्चळास गुरु भेटला तो तात्काळ झाला तद्रूप. असा जर गुरु भेटला तर तो तद्रूप होत असतो आणि मग ते शांती, त्या शांतीचा एक्सप्लेनेशनसुद्धा आपण काल पाहिलं होतं. त्याप्रमाणे जागृतीत हे अविद्येच्या उपाधीने पाहिलेले दृश्य जगत सत्य वाटत असले तर अविद्या, अज्ञान हे सगळे नाहीसे झाल्याबरोबर त्याची सत्यता बदलून ते असत वाटते. म्हणजे कसं होतं ते, जेव्हा दृष्टा म्हणजे आत्मा, जेव्हा त्याला हे पक्क ज्ञान असते की मी एक पवित्र शुद्ध आत्मा, हे शरीर एक माध्यम आहे, मी तर एक शुद्ध आणि पवित्र आत्मा आहे. मग आता मी तर आत्मा आहे पण माझ्या अवतीभोवती असलेले चर चराचर, चर आणि अचर, इथे सर्वांमध्ये सुद्धा तेच चैतन्य उपस्थित आहे. म्हणजे या संपूर्ण जगतामध्ये तेच चैतन्य उपस्थित आहे. अशी जेव्हा जाणीव होते, अशी जाणीव होऊ लागली की मग ती अविद्या हळूहळू नष्ट होते आणि हे जे सत्य भासत असलेलं जग हळूहळू खोटं वाटू लागते. असं वाटू लागतं की हे आभासी आहे, हे व्हर्च्युअल आहे, ते व्हर्च्युअल वाटू लागते. ही अविद्या, अज्ञान ही सद्गुरूंच्या कृपेने जाते. तद्विद्वी प्रणिपाते न परिप्रश्ने न सेवया उपदेक्षंती ते ज्ञानम ज्ञानीनां तत्वर्षिना. तर प्रणिपात केल्यानंतर, ते परिप्रश्न केल्यानंतर मग ते सद्गुरु बोध करतात आणि त्या बोधामुळे हळूहळू हळूहळू सद्गुरूची कृपा प्राप्त झाल्यामुळे हे अज्ञान दूर सरू लागते आणि ह्या सगळा जगताचा आभास म्हणजे फिजिकल मेटाफिजिकल फॉर्ममध्ये जे दिसत आहे ते स्पिरिच्युअल फॉर्ममध्ये व्हर्च्युअल दिसू लागते. हे इंग्रजीचे शब्द झालेत त्यामुळे इंग्रजीचे शब्द जाऊ द्या थोड्या वेळासाठी. हे व्हर्च्युअल म्हणजे हे आभासी वाटू लागते. जसं आजकाल व्हर्च्युअल म्हणजे हे आपण करतो की नाही, व्हॉट्सॲपवरती व्हिडिओमध्ये पाहतो, आपण एकमेकांसमोर नसतो पण तरी एकमेकांना दिसतो, हा आभास आहे. असं हे जग आभासी आहे, हे खरं नाही आहे, हे आभासी आहे. कारण आपण दिसतो, बोलतो, पण जे मी खात आहे हे मी देऊ शकतो का तुम्हाला? जे मी खात आहे, माझ्या भावासोबत व्हिडिओ कॉल करत असेल, माझ्या भावाला मी जे खात आहे ते देऊ शकतो का? नाही देऊ शकत, कारण हे व्हर्च्युअल आहे. असं हे जग व्हर्च्युअल आहे. स्पिरिच्युअल आध्यात्मिकदृष्ट्या अशा प्रकारचं हे जग व्हर्च्युअल आहे. ते अन्य कुठल्याही मार्गाने जात नाही. भागवतामध्येच, एकनाथी भागवतामध्ये परत आणखीन गुरुकृपेविषयी एकनाथ महाराजांनी फार सुंदर सुंदर ओव्या रचलेल्या आहेत. झालिया गुरुकृपा सुगम सर्वत्र ठसावे परब्रह्म ते इथ जन्म मरण कैचे कर्म भव भ्रम असेना. झालिया गुरुकृपा सुगम सर्वत्र ठसावे परब्रह्म. जर गुरुची कृपा सुगम झाली तर मग सर्वत्र परब्रह्मच आहे असा आपल्याला वाटू लागते. तेथ जन्म मरण कैचे कर्म भव भ्रम असे ना. मग कुठला जन्म आणि कुठलं मरण हा सगळा भ्रम सद्गुरु कृपेने अज्ञान किंवा अविद्या सरली की मग सर्वत्र त्या परमात्म्याचेच दर्शन होऊ लागते, त्या परमात्म्याचेच स्वरूप दिसू लागते. आत्मदृष्टीने हे जग कसे दिसते म्हणजे दोन दृष्ट्या, म्हणजे फिजिकल मेटाफिजिकल जे आपल्याला लौकिक जगतामध्ये आपलं जग जसं दिसते आपल्याला, इथे नदी आहे, इथे पहाड आहे, इथे पर्वत आहे, हा माणूस आहे यांनी या रंगाचे कपडे घातले, ही बाई आहे यांनी या रंगाची साडी घातली आहे, हे सगळं भौतिक जगतामध्ये दिसते. पण जेव्हा मी पवित्र आत्मा आहे आणि इतरही सर्व पवित्र आत्मेच आहे आणि मग त्या अवस्थेत ही जी त्रिपुटी दृष्टा दर्शन दृश्य ही त्रिपुटी जेव्हा संपुष्टात येते तेव्हा आत्मदृष्टी जागृत होते आणि मग ती आत्मदृष्टी आली म्हणजे मग हे जग कसं दिसते हे सुद्धा नाथ महाराजांनी डिफाईन केलं आहे. फार डिफिकल्ट आहे डिफाईन करायला कारण ज्याच्या त्याच्या अनुभवाचा विषय आहे, पण नाथ महाराज हे करतात. दृश्य दृष्टा जाण दोही सैकची मरण दर्शन ही जाहले क्षीण देखणे पण मिळुनी. जर दृष्टा म्हणजे आत्मा आणि दृश्य तोही आत्मा त्याचाच विस्तार दर्शन म्हणजे दृश्य दृष्टा दर्शन हे सगळं एकच, तर मग अशावेळी समोरचे दृश्य गेल्याबरोबर दृष्टा आणि दर्शन हे दोन्हीही निघून जातात. या दृश्य जगामध्ये एका परमात्म्याशिवाय अन्य काहीच उरत नाही कारण दर्शन आणि दृष्टा आणि दृश्य एकदा दृश्य गेलं की मग दृष्ट्याला कुठलं काही काम राहिलं. जर काही पाहायचंच नाही आहे तर पाहण्याची क्रिया संपली आणि पाहणाराही संपला, मग त्या आत्म्याच्या डोळ्यांची गरजच नाही आहे म्हणजेच चित्ताची गरजच नाही आहे. चित्त शांत झाले नाही का तेव्हाच ती स्थिती येत असते. तर नाथ महाराज म्हणतात दृश्य दृष्टा जाण दोही स एकची मरण. दृश्य आणि दृष्टा दोन्ही एकाच वेळी मरून गेलेत. मरून गेले म्हणजे त्यांना काही कामच उरलेलं नाही आहे, त्यांना करण्यासाठी काही राहिलंच नाही आहे कारण ते सगळे एकूण एकच झाले. दर्शनही झाले क्षीण हे दोघंही राहिले नाही, मग दर्शनाचं काय काम आहे, तोही म्हातारा झाला आणि तोही मेला. देखणे पण मिळून आणि देखणे पण सुद्धा गेलं. ही आत्मदृष्टी प्राप्त झाल्यानंतर जग कसं दिसते ते एका कॅलिडोस्कोपमधून किंवा टेलिस्कोपमधून दाखवत आहे नाथ महाराज. आत्मदर्शनाच्या टेलिस्कोपमधून हे जग कसं दिसेल तर इथे दृष्टा दर्शन आणि दृश्य हे काहीच उरत नाही, सर्व एकात एक होऊन गेलेलं आहे म्हणून पाहण्यासाठी काही राहिलेलंच नाही आहे. म्हणून पाहण्याचा त्याच्यावरती आरोप लावणे हे मुळात चुकीचं आहे. या दृश्य जगामध्ये एका परमात्म्याशिवाय काहीच काही नाही आहे. ज्ञानेश्वरीमध्ये एक सुंदर ओळी आहे, किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे अवघे जरी अनंत रूपा वानावे कवणे तूते. फार काय सांगू देवा, किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे अवघे. या संपूर्ण जगाचा विस्तार हा तू आणि तूच झालेला आहे. जरी अनंत रूपा वानावे कवणे तूते. अरे तुला कोणत्या कोणत्या रूपामध्ये मी वानवू, तुझी स्तुती कोणत्या कोणत्या रूपामध्ये, तू तर अनंत आहेस. अनंत बाहू दरवक्त्र नेत्रम पश्यामि विश्व तोनंत रूपम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. ज्याला अनंत हात आहे, ज्याला अनंत नेत्र आहेत, ज्याच्या ज्याच्यात अनंत दाता आहेत दाळा आहेत, असा तो अनंत रूप तू आहेस. ज्याला मध्य नाही अंत नाही सुरुवात नाही आरंभ नाही, असा देवा तू आदी मध्यांत रहित विश्वरूप आहे आणि हे विश्वरूपा तुला सर्वत्र नमस्कार असो. म्हणून मागून पुढून सर्वत्र तुला नमस्कार असो. म्हणून अर्जुनाने हजारो नमस्कार केले होते. आपल्या अवतीभोवती या विश्वरूपाची दर्शन आपल्याला दररोज होते. जसे निरनिराळे तोंड होते त्याच्यात, निरनिराळे हात होते, निरनिराळे डोळे होते, असे या जगतामध्ये सगळं आहे. खूप खूप चांगले कामं करणारे लोक आहेत, खूप मायाळू दयाळू वृत्तीचे आहे, तर अत्यंत क्रूर असे पण आहेत. खूप खूप अभिमानी आहे, खूप स्वाभिमानी आहे, खूप प्रेमळ आहे, तर खूप क्रूर पण आहेत. पण हे जितके काही आहे तितके सगळेच्या सगळे त्या परमात्म्याचे अंश आहेत, किंवा त्या सर्वांमध्ये तो परमात्मा ठासून भरलेला आहे. हे देवा, तूच या सर्व विश्वाची रचना करून एवढा विस्तार केलेला आहे, तूच अनंत रूपाने सर्वत्र नटलेला असताना तुझे वर्णन, तुझी स्तुती कशी करावी हे कळत नाही. चांगदेवांना हाच बोध चांगला ठसावा अशी माऊलीची खूप इच्छा आहे. म्हणून ही दृश्याचे झालेपणे दृष्टिदृष्टत्व होणे, आता हीच गोष्ट परत 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 कितीतरी वेळा आलेली आहे या चांगदेव पासष्टीमध्ये. कारण ही एकदा ऐकल्याने, बोलल्याने, लिहिल्याने स्पष्ट होणार नाही. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना परत परत तीच गोष्ट समजावून सांगत आहे. आपल्याला परत परत सारखी जरी वाटत असली पण त्यांच्यामध्ये फंडामेंटल डिफरन्स आहे. प्रत्येक वेळी त्या प्रत्येक ओवीमध्ये केलेली फिलॉसॉफी थोडी थोडी डिफरंट आहे, आणि अशी थोडी थोडी करता करताच ते पुढे जाऊ शकते, आणि थोडी थोडी करता करताच पुढे समजल्या जाऊ शकते. नाहीतर फक्त अखेरची ओवी दिली असती चांगदेव 65 झाला, पण तसं नाही आहे. क्षणा अगदी क्रमाक्रमाने पुढे जात आहे माऊली, आणि आपल्यालाही घेऊन जात आहे. कसा हा पसारा हा आभासी आहे. आभास, याचा आभास होतो पण हा आहे नाही. आभासी का बरं आहे? कारण याच्याद्वारे आपण आत्म्यापासून लांब राहतो. याच्याद्वारे आत्म्याला आपल्याला समजता येते पण अनुभवता येत नाही. जसं व्हिडिओ कॉलमध्ये किंवा झूमवर आपण कम्प्युटरवर मीटिंग करत असतो, त्या मीटिंगमध्ये एकमेकांशी आपल्याला बोलता येते, वार्तालाप करता येते, एकमेकांना आपण पाहू शकतो, कोणी कोणते कपडे घातले हे आपण पाहू शकतो. पण आपले जे आभा मंडळाचे व्हायब्रेशन्स आहेत ते एकमेकापर्यंत जाऊ शकत नाही, आणि ते कशामुळे आहे? ते आपल्या आत्म्यामुळे आहे, आपल्या चैतन्यामुळे आहे. चैतन्यासाठी हे सगळं आभासी आहे, आणि तसंही भौतिकदृष्ट्या मला जर वाटलं की मी एक लाडू खातोय आणि माझी बहीण तिकडे कॉलवरती दुसरीकडे आहे, तिला मला हा लाडू द्यायचा आहे, तर त्या आभासी मीटिंगमधून किंवा त्या आभासी व्हिडिओ कॉलमधून, व्हॉट्सॲपच्या कॉलमधून मी तिला तो लाडू देऊ शकत नाही, कारण हा कॉल आभासी आहे. तसंही जगत हे सुद्धा आभासी आहे. यात हे चैतन्य वाटून घेता येत नाही. ती कला फक्त परमात्म्याला माहिती आहे. त्या परमात्म्याने या जगामध्ये विस्तार केला आहे, आणि त्या विस्ताराच्या माध्यमातून चैतन्याला वाटून दिला आहे. पण माझ्या आत्म्याचा बोध, माझ्या आत्म्याची जी अवस्था या ठिकाणी आता या क्षणी आहे, ती या ग्रुपच्या माध्यमातून, या व्हर्च्युअल माध्यमातून तुमच्यापर्यंत जात आहे, तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा प्रयत्न आहे. पण ते पोचणे तुमच्या गुणग्राहकतेवर अवलंबून आहे. मोबाईल फोन कोणता मॉडेल आहे त्याच्यावरती नाही, इंटरनेट कनेक्शन कोणत्या कंपनीचं आहे त्याच्यावरती नाही, मायक्रोवेव्ह कशा प्रकारचे आहे त्याच्यावरती नाही, नेटवर्क कसं आहे त्याच्यावरती नाही, तुमच्या गुणग्राहकतेवरती आहे. तुम्ही कसं रिसीव करता, हे ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेवांच्या मधलं हा पत्राचार आहे. हा तुमच्यापर्यंत पोचतो त्याला तुम्ही कसं रिसीव करता ते तुमच्या चैतन्यावरती आहे. म्हणजे निश्चळ जर असेल तुमची जर निश्चळता असेल, तैसा निश्चळास गुरु भेटला तो तत्काळ झाला तद्रूप. जर आपण आपली गुणग्राहकता उच्च दर्जाशी असेल, आपल्या चित्ताचं पावित्र्य असेल, तरच ते आपल्याला समजू शकेल. माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्या सर्वांना इतका विवेक देवो, आपली गुणग्राहकता इतकी वाढवून ठेवो, चैतन्य ग्रहण करण्याची आपली क्षमता वृद्धिंगत करो, हीच माऊलीच्या चरणी आज विनंती करू. भाग संपवायच्या आधी परत 24व्या ओवीचं एकदा आवर्तन करूया. म्हणून दृश्याचे जालेपणे दृष्टी दृष्टत्व होणे, पुढती ते गेलिया जाणे तैसेची दोन्ही. अशी ही सुंदर ओवी आज इथे संपली. उद्या 25व्या ओवीला आपण सुरुवात करू. आज इथेच थांबूया. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.